हॅलो, नमस्कार खासदार साहेब.
हा नमस्कार,
प्रवीण महाजन बोलतोय, ग्रामपंचायत परडा.
बोलो.
मी काय म्हणत होतो सर, हे जे आपला नरेगाचा निधी आहे तो केंद्र सरकारकडनं मिळाला नाही, त्याच्यामुळे नाही का मजुरांचे पैसे थकित झालेले आहेत ना.
हो, ते येतात ना रोडचे ना,
रोडचे पण आणि विहिरींचे पण पैसे नाही मिळाले शेतकऱ्यांना.
हो, आम्ही गव्हर्नमेंट कडून पाठवले तिकडून, म्हणजे केंद्रातून पैसा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आला.
नाही नाही, चुकीची माहिती तुम्ही सांगताय मला. की काल मी असिस्टंट कमिशनर साहेब प्रशांत डाबरे साहेबांच्या कार्यालयाला फोन केला, तिथले तिजारे आहेत, त्यांनी मला सांगितलं की प्रवीण भाऊ म्हणजे केंद्र सरकारकडनं पैसा नाही आलेला आहे, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आलेला आहे, म्हणजे बस एवढंच सांगितलं त्यांनी.
बरं, मी एकदा पुरा विचार चौकशी करतो तुम्हाला.
बरं, दुसरी एक गोष्ट तुम्हाला बोलायची होती शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये. सरकारनं शेतीमालाची आयात केली, शेतीमालाचे भाव पडले, आपला बहुसंख्य तेली समाज शेतीवर अवलंबून आहे 99%. आणि जर समजा सरकारच्या ह्या अशा चुकीच्या धोरणामुळे जर समजा शेतकऱ्यांचे कंबरडे मुळत असतील तर आपली समाजसेवा काही कामाची होणार नाही. काय साहेब,
कसं करता
म्हणजे आपल्याला सांगावं लागेल ना सरकारला. असेंब्लीत तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून जाता, तिथे संसदेमध्ये बसता, तर तिथे तुम्हाला ते लक्षात आणून द्यावं लागेल ना बाब.
लक्षात मी नाही, सर्वच खासदारांना आणलं.
हा मग
आता तिथे आमचं काही ऐकलं पाहिजे ना कुणा.
चुकीचं धोरण कोणता कोण मंत्री राबवतोय असं, त्या पियुष गोयलला काही अक्कल आहे की नाही की शेती इतक्या इथल्या शेतकऱ्यांची कंबरडे मोळायला आयात करायची आणि इथली निर्यात होऊ द्यायची नाही.
हो, आता काय करता, काय
करता काय म्हणजे कोण तुम्ही सांगणार नाही तर कोण सांगेल, तुम्हाला सांगायला पाहिजे ह्या गोष्टी.
एक लक्षात ठेवा,
हो,
विरोधक कोण राहिला का,
विरोधक असो की नसो, विरोधात असलं म्हणजे बोलायचं नाही, तर सत्तेत असलं म्हणजे बोलायचं नाही.
ऐकायचं,
हो हो,
प्रत्येक गोष्टीला विरोधक पाहिजे.
हो,
बोलणारा पाहिजे.
बरोबर,
सरकार केव्हा तयार येते तर जेव्हा विरोधक असला तेव्हा.
हो,
आता विरोधकच नाही राहिला नो,
विरोधक नाही तर कमीत कमी सत्तेत जरी असून तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधीमधून तुम्हाला आम्ही पाठवतो तर तुम्हाला बोलायसाठीच पाठवतो ना. तिथं विरोधक म्हणून नाही पाठवत, काम व्हायला पाठवतो.
तुम्ही सरकार की खिलाफ में बोलेंगे बोले तो घर में बैठ जाओ, कोई जरूरत नाही बोलते हमको,
असं बोलतात.
मग
कमालच झाली साहेब, अशी जर भाषा जर वापरत. कोण कोण असं बोलतोय कोण तिथे नेमकं,
तुम्ही या एक दिवस चला मला सांग दिल्लीने.
येतो, नक्कीच येतो मी तुमच्यासोबत यायला, मला आवडेल, नक्की आवडेल, आणि या भाषेत बोलायला आवडेलच खरंच. कोण कोण असा हरामखोर तिथं मंत्री बसलेला आहे किंवा कोण असं चुकीचं बोलतोय तर
या तुम्ही या
काढतोय मग तुमच्या बरोबर दौरा एक. ठीक आहे तर.